यिर्मयाह अध्याय एक। बन्यामिन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कियाचा पुत्र यिर्मयाह याची वचने। यहूदाचा राजा आमोन पुत्र योशिया याच्या कारकिर्दीच्या 13व्या वर्षी परमेश्वराचे वचन यिर्मयास आले। तसेच यहूदाचा राजा योशिया पुत्र यहोयाकीम याच्या काळापासून यहूदाचा राजा योशिया पुत्र सिदकिया याच्या कारकिर्दीच्या 11व्या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे 5व्या महिन्यात यरुश्लेमकरास बंदिवान करून नेले तेथवर ते वचन आले। परमेश्वराचे वचन मला आले ते असे, मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिले आहे। तेव्हा मी म्हणालो, अहो प्रभू परमेश्वर, पहा मला बोलावयाचे ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे। मग परमेश्वर मला म्हणाला, मी बाळ आहे असे म्हणू नको, ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याचकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल, त्यास तू भिऊ नको, तुझा बचाव करण्यास मी तुझ्या बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो। तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखास स्पर्श केला व तो मला म्हणाला, पहा मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत, पहा उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमिले आहे। मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, यिर्मयाह तुला काय दिसते? मी म्हणालो, मला बदामाच्या झाडाची डहाळी दिसते। परमेश्वर मला म्हणाला, तुला ठीक दिसले, मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध राहीन। परमेश्वराचे वचन पुनरपि मला प्राप्त झाले की, तुला काय दिसते? मी म्हणालो, एक उकळती कढई दिसते, तिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे। तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, देशाच्या सर्व रहिवाशांवर उत्तरेकडून अरिष्ट उद्भवेल, कारण पहा मी उत्तरेकडल्या राष्ट्रातील सर्व जाती बोलावीत आहे असे परमेश्वर म्हणतो। ते येऊन यरुश्लेमेच्या वेशींपुढे, तिच्या सभोवार असलेल्या सर्व तटांपुढे व यहूदाच्या सर्व नगरांपुढे आपापली सिंहासने स्थापितील। त्यांनी मला सोडिले आहे, अन्य देवांपुढे धूप जाळिला आहे व आपल्या हातच्या कृतींची पूजा केली आहे। त्यांच्या या सर्व दुष्टतेबद्दल मी त्यास शिक्षा फरमावीन। तू तर आपली कंबर कस, उठ मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग, त्यास घाबरू नको, घाबरलास तर मी तुला त्यांच्या पुढे घाबरवीन। पहा आज या सगळ्या देशांविरुद्ध यहूदाचे राजे, त्याचे सरदार, त्याचे याजक व देशातील लोक यांच्याविरुद्ध तुला मी तटबंदीचे नगर, लोहस्तंभ, पितळी कोट असे करीतो। ते तुझबरोबर सामना करीतील, पण तुझवर त्यांचा वरचष्मा होणार नाही, कारण तुझा बचाव करण्यास मी तुझबरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो.